दहावा मंत्र ओम गजकर्णिकाय नमः। गजकर्णिकाय हा शब्द भगवान गणेशाच्या कानांना सूचित करतो, जे हत्तीच्या कानासारखे आहेत। या मंत्राचा जप केल्याने तुम्ही तुमच्या शरीराला 7 चक्रे आणि सर्व 72,000 नाड्यांनी त्रिलोकी केव्हाही जुळवून घेऊ शकता। चला या मंत्राचा जप करूया।
ओम गजकर्णिकाय नमः। ओम गजकर्णिकाय नमः। गजकर्णिकाय नमः। ॐ गजकर्णिकाय नमः। ॐ गजकर्णिकाय नमः। ॐ गजकर्णिकाय नमः। गजकर्णिकाय नमः।